चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शिवभोजन योजनेचा विस्तार, थाळीची संख्या दुप्पट 18,000 36,000। शिवभोजन योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असल्यानं या योजनेचा विस्तार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला दिल्या होत्या। त्यानुसार आता या योजनेतील थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्यात आली असून ही संख्या 18,000 36,000 थाळी इतकी झाली आहे। अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं यासंबंधीचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे। यानुसार सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रासाठी असलेलं किमान 75 आणि कमाल 150 थाळींचं उद्दिष्ट मागणीनुसार वाढवून किमान 75 आणि कमाल 200 थाळी इतकं वाढवता येईल। योजनेला भरघोस प्रतिसाद। राज्यात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शिवभोजन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती। पहिल्या दिवसापासूनच योजनेला राज्यातील गोरगरीब जनतेनं उदंड प्रतिसाद दिला। केंद्राची निवड पूर्वीच्याच पद्धतीनं। राज्य शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं 1 जानेवारी 2020 शासन निर्णयान्वये केंद्राची निवड करण्याची पद्धत निश्चित करून दिली आहे। याच पद्धतीनं पुढेही केंद्राची निवड करण्याची सूचना या शासन निर्णयान्वये देण्यात आली असून केंद्राची प्रतिदिन थाळीची संख्या आता आवश्यकतेनुसार 200 मर्यादेत वाढवता येईल। शिवभोजन केंद्रांना भेट। अन्न नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांव्यतिरिक्त तहसीलदार, गटविकास अधिकारी तथा समकक्ष अधिकाऱ्यांमार्फत शिवभोजन केंद्राची भेट आणि तपासणी आयोजित करण्याच्या सूचनाही यात देण्यात आल्या आहेत। या भेटीदरम्यान त्यांनी शिवभोजन केंद्रावरील स्वच्छता, नीटनेटकेपणा, अन्नाची गुणवत्ता या बाबींकडे लक्ष द्यायचं आहे। पहिल्या टप्प्यात केवळ शासकीय कार्यालयं, रुग्णालयं, बस आणि रेल्वे स्थानकं, बाजारपेठा यासारख्या सार्वजनिक ठिकाणीच योजना राबवली जात असली तरी भविष्यात योजनेचा आणखी विस्तार करण्याचं नियोजित आहे। आज दिनांक 18 फेब्रुवारी रोजी 148 केंद्रांवर 16,237 लोकांनी शिवभोजन योजनेतील थाळीचा आस्वाद घेतल्याचं दिसून आलं आहे।